नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी गीतांजली अश्वाक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल. लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार थांबला. येत्या शनिवारी होणार मतदान. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. आणि धाराशिव जिल्ह्यातील 21% पाणी नमुने दूषित. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल झाला असून ईशान्य भारताच्या बहुतेक सर्व भागात तो पुढे सरकल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. यंदा मान्सून आपल्या 1 जून या नेहमीच्या वेळेपूर्वीच 2 दिवस आधी दाखल झाला आहे. येत्या 2 ते 3 दिवसात कर्नाटक, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीसह दक्षिण भारताच्या उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती असून पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या डोंगराळ प्रदेशासह ईशान्य भारताच्या सर्व भागांमध्ये तो पोहोचेल असं हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितलं. देशाच्या वायव्य प्रांतातली तीव्र उष्णतेची लाट आजपासून ओसरू लागेल. तसंच पश्चिमेकडच्या जोरदार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात येत्या 2 जूनपर्यंत मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार आज सायंकाळी 6 वाजता संपला. या टप्प्यात 7 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 57 लोकसभा मतदारसंघात येत्या शनिवारी मतदान होणार आहे. त्यात बिहारमधल्या 8, हिमाचल प्रदेशातल्या 4, झारखंडच्या 3, ओडिशातल्या 6, पंजाबमधल्या सर्व 13, उत्तर प्रदेशातल्या 13, पश्चिम बंगालमधल्या 9 आणि चंदीगडमधल्या 1 जागेचा समावेश आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यातलं मतदानही येत्या शनिवारी होणार असून त्या 42 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या 4 जून रोजी होईल. तसंच आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील 4 जून रोजी होईल. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 2 जून रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी मद्रासच्या स्टार्टअप अग्निकुल कॉस्मॉसच्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतुक करून त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अग्निबाण रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण ही भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी एक महत्वाची घटना असून याद्वारे सिंगल पीस त्रिमितीय अर्थात 3 डायमेन्शनल प्रिंटेड इंजिनसह जगातील पहिलं रॉकेट लाँच केलं गेलं आहे. तसंच हे यशस्वी काम हा आमच्या बुद्धिमान युवा पिढीचा पुरावा आहे असं मतही त्यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलं. दिल्लीतल्या अबकारी घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नियमित जामीन मिळवण्यासाठी राऊज अव्हेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी सुनावणी झाली. त्यात अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीला न्यायालयानं नोटीस पाठवली. दरम्यान या प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची कोठडी राऊज अव्हेन्यू न्यायालयानं येत्या 6 जुलैपर्यंत वाढवली आहे. देशातल्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महसूल मिळवण्यासाठी एनएचआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं एक उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत भारतातलं महामार्गांचं जाळं टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातींकडून गुंतवणूक मिळवण्याचा एनएचआयचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगानं एनएचआयचे अध्यक्ष संतोष कुमार यादव यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ एनएचआय इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टच्या माध्यमातून सध्या दुबई आणि अबुधाबी इथल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उच्चस्तरीय बैठका आणि रोड शो आयोजित करत आहे. भारतातल्या महामार्गांच्या विस्तारासाठी शाश्वत निधी मिळवणं, मोठ्या प्रमाणात भांडवल आकर्षित करणं आणि गुंतवणूकदारांबरोबरच्या फायदेशीर भागीदारीला चालना देणं हे यामागचं उद्दिष्ट आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यात पिंपळखुंटा गावातील विठ्ठल नामदेव दाभाडे या 52 वर्षीय शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेती तारण ठेवून 4 महिने उलटून गेले असूनही कर्जाची रक्कम खात्यावर टाकण्यासाठी बँकेने टाळाटाळ केल्याने त्यांनी हे पाऊल उचलले अशी दाभाडे कुटुंबियांची तक्रार आहे. हे प्रकरण गंभीर असून महायुती सरकारचं हे अपयश आहे. सरकारनं या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहा. धाराशिव जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळे आणि सध्या उन्हाच्या झळा वाढल्यामुळे तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनानं टँकर आणि विंधन विहिरींच्या अधिग्रहणातून पाणीपुरवठा सुरू केला आहे. जिल्ह्यातील 1102 पाणी नमुन्यांचं जिल्हा रासायनिक प्रयोगशाळेनं परीक्षण केलं असता त्यातील 234 नमुने दूषित आढळून आले आहेत. हे प्रमाण सरासरी 21% असल्याचा निष्कर्ष जिल्हा रासायनिक प्रयोगशाळेनं काढला आहे. तर जिल्ह्यातील 622 ग्रामपंचायतींपैकी 196 ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेलं पाणी दूषित आढळून आल्यामुळे त्या 196 ग्रामपंचायतींना जिल्हा आरोग्य प्रशासनानं पिवळं कार्ड देऊन नागरिकांना या काळात वितळीत होणाऱ्या पाण्यासंबंधी दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, धुळे जिल्ह्यात भाजपनं ठिकठिकाणी आंदोलनं केली. भंडारा जिल्ह्यातही जितेंद्र आव्हाड यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली. तर दुसरीकडे नाशिकमध्ये राज्याचे पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांकडून झालेलं हे वर्तन चुकीने झालं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल कालच माफी मागितली असून आज त्यांनी मनुस्मृतीच्या आड लपण्यासाठी भाजप आंदोलन करीत असल्याचा आरोप केला. छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा कैलासवासी नावी देशपांडे ग्रंथभेट पुरस्कार यंदा जिंतूर तालुक्यातल्या बोरी येथील कैलासवासी जयकुमार जैन सार्वजनिक वाचनालयाला जाहीर करण्यात आला आहे. गेल्या 3 वर्षांपासून मराठवाड्यातील ग्रंथालय चळवळीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं या योजनेची सुरुवात करण्यात आली. ग्रंथभेट योजनेतील 25,000 पुस्तके आणि स्मृतिचिन्ह असं या योजनेचं स्वरूप आहे. वाचनालय हे रौप्य महोत्सवी वर्ष असून हा पुरस्कार प्रदान समारंभ येत्या शनिवारी बोरीमध्ये वाचनालय परिसरात होणार आहे. संशोधन समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉ राशम बालेकर यांनी पुरस्काराबद्दल कैलासवासी जयकुमार जैन सार्वजनिक वाचनालयाचं अभिनंदन केलं आहे. सार्वत्रिक निवडणुकांतर्गत जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जबाबदारी आणि निष्ठेने आपापली कामे करावीत अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजारमधील लोकसहभागाचं मॉडेल बेल्जियममध्ये राबवणार असून जागतिक तापमानाबद्दलाचं उत्तर लोकसहभागाबद्दलच देणं शक्य आहे असं मत बेल्जियममधील गेमलॉस युनिव्हर्सिटीच्या ग्रामविकास विभागातील डॉ नाश्ता सिहा घुमोचडिया यांनी व्यक्त केलं आहे. हिवरे बाजार गावाला त्यांनी नुकतीच भेट दिली त्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रकल्पाचे आणि त्याच्या विकासाचे सूत्रधार पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार गावातील विकासाचं काम आणि सामाजिक शिस्त ही समस्त गावांच्या शाश्वत विकासासाठी अनुकरणीय आहे असा अभिप्राय देऊन त्यांना संपूर्ण विकास कामांची माहिती दिली. उद्या जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे. यानिमित्ताने उद्या शहरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तंबाखू सेवन करणाऱ्यांनी उद्या तंबाखू न खाण्याची शपथ घ्यावी असं आवाहन छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ दयानंद मोतीपवळ यांनी केलं आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असून भारतात मुख कर्करोग रुग्णांची संख्या वाढत आहे. ते टाळण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस 2 दिवस आधीच केरळमध्ये दाखल. लोकसभेच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार थांबला. येत्या शनिवारी होणार मतदान. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. आणि धाराशिव जिल्ह्यातील 21% पाणी नमुने दूषित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.